विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. आर्थिक वृद्धी दर वाढवणे, नागरिकांचं कौशल्य विकसित करणे आणि सर्व नागरिकांना सोयी सुविधा सवलतींचा पुरेपूर लाभ देणे या तीन कर्तव्यांवर आधारित असलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 53,50,00,000 कोटींचा हा अर्थसंकल्प असून देशातल्या युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. देशातल्या महत्वाच्या औद्योगिक कॉरिडॉर्सच्या जवळ 5 शैक्षणिक परिसर विकसित करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली. विविध शैक्षणिक क्षेत्रांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. देशभरात दळणवळण सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशानं विविध महानगरं जोडणाऱ्या रेल्वेच्या 7 हायस्पीड कॉरिडॉर्सची घोषणाही सीतारामन यांनी केली. यामध्ये मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे. या अर्थसंकल्पाचं विविध स्तरातून स्वागत होत आहे. पुणे हैदराबाद आणि मुंबई पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉरमुळे राज्यातील 2 मोठ्या महानगरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे असं मत बहुजन चळवळीतील नेते डॉ हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केलं. यंदाच्या अर्थसंकल्पात पर्वतीय भागांच्या आर्थिकदृष्ट्या शाश्वत विकासाला आणि गिर्यारोहणाला पर्यटन क्षेत्रात धोरणात्मक स्थान देण्यात आलं आहे. या घोषणेचं गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी स्वागत केलं आहे.
बजेटमध्ये आजच्या जी गिर्यारोहण ट्रेकिंग यासाठीची जी योजना माननीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आहे हे ऐकून आम्हाला सगळ्यांचा आनंद झालाच आहे. पण आज या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना नक्कीच आनंद झाला असणार आहे कारण आपल्या देशामध्ये इतक्या प्रचंड आणि इतक्या वैविध्यपूर्ण पर्वतरांगा आहेत. या ठिकाणी खरंच खूप मोठं पोटेन्शियल आहे ट्रेकिंगसाठी, गिर्यारोहणासाठी. कारण हे क्षेत्र असं होतं की खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतंय. आज अनेक जण साहस करू लागले आहेत की फक्त देशातील नाही तर जगभरातून साहसी पर्यटक, साहसी गिर्यारोहक यासाठी आपल्या देशात नक्की येतील आणि खूप मोठी चालना या क्षेत्राला मिळेल.
केंद्र सरकारनं यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्याला सुमारे 18,50,000 मेट्रिक टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट दिलं आहे. त्यापैकी 15 जानेवारी 2026 अखेर 6,00,000 मेट्रिक टन म्हणजे उद्दिष्टाच्या केवळ 32% सोयाबीन खरेदी पूर्ण झालेली आहे. 6,00,000 मेट्रिक टन सोयाबीनच्या खरेदीची किंमत 3,200 कोटी रुपये असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत 2,500 कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित 700 कोटी रुपये देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाकडून देण्यात आली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी येत्या मंगळवारी सकाळी 10:30 बालगंधर्व रंगमंदिरात पुणे जिल्हा शिक्षण मंडळानं जिल्ह्यातील शिक्षण संस्थांसाठी शोकसभेचं आयोजन केलं आहे. या शोकसभेसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे महानगरपालिका चाळ विभागात एकंदर 3,459 सदनिका आहेत. या वसाहतींमध्ये अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यावर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे 22वा भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी हे पुरस्कार बंगळुरू येथील आयआयएमच्या प्राध्यापिका डॉ श्रीवर्धनी के झा, खासदार ज्योतिमणी सेन्नमलाई, अभिनेते आणि मानसोपचार तज्ञ डॉ मोहन आगाशे आणि सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांना प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कार प्रदान समारंभ येत्या मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी कोथरूड इथल्या विद्यापीठाच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येकी 2,50,000 रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं उद्यापासून जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाला सुरुवात होत आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात जवळपास 1,400 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भाग घेणार आहेत. गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज फळभाज्यांची मोठी आवक झाल्यानं फळभाज्यांचे भाव कमी झाले आहेत तर हिरव्या मिरचीच्या भावात किंचित वाढ झाली आहे. पालेभाज्यांच्या भावातील मंदी या आठवड्यातही टिकून आहे. पुणे आणि परिसरात उद्या कमाल 30° तर किमान 17° सेल्सिअस तापमानाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आकाश दुपारनंतर ढगाळ होण्याचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.